आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बांबू धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. पीपल्स एज्युकेशन सोसायटीला 500 कोटी रुपये देणार. खड्ड्यांमुळे अपघाती मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबांना 6 लाख रुपये देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे महानगरपालिकांना आदेश. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर करण्याची विरोधी पक्षांची मागणी. आणि जहाल नक्षलवादी भूपती उद्या गडचिरोलीत आत्मसमर्पण करणार. राज्य सरकारनं आगामी 5 वर्षांसाठीच्या बांबू धोरणाला आज मंजुरी दिली. यामुळे 50,000 कोटींची गुंतवणूक आणि 5 लाख रोजगार निर्मितीची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयांविषयी सविस्तर जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
राष्ट्रीय बांबू मिशन आणि महाराष्ट्र मिशन 2023 शी सुसंगत बांबू धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची आज मंजुरी मिळाली. या धोरणात बांबू शेतकरी उत्पादक संघटना, कंत्राटी शेती आणि ऊर्जा, उद्योग आणि इतर घरगुती क्षेत्रांमध्ये बांबूच्या वापराला प्रोत्साहन दिलं जाणार आहे. राज्यभरात 15 बांबू क्लस्टर्स स्थापन केले जाणार असून दुर्गम भागातल्या बांबू कारागिरांसाठी सुविधा केंद्र सुरू केले जातील. बांबूशी निगडीत प्रक्रिया उद्योगांना व्याज अनुदान, वीज अनुदान तसंच मुद्रांक शुल्क आणि वीज शुल्क सवलती दिल्या जातील. याशिवाय विविध वित्तीय संस्थांकडून भांडवल पुरवण्यासाठी मदत केली जाईल. हे धोरण राबवण्यासाठी 1,534 कोटी रुपयांच्या तरतुदीला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. द पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विविध शैक्षणिक संस्था, वसतिगृहांच्या इमारतींचा जीर्णोद्धार, जतन आणि संवर्धन करण्याकरता स्वतंत्र योजना राबवायलाही आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली. या योजनेतून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या 9 शैक्षणिक संस्था आणि 2 वसतिगृहांचं जतन आणि संवर्धन केलं जाणार आहे. यासाठी पुढल्या 5 वर्षात दरवर्षी 100 कोटी याप्रमाणे 500 कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूद करायला मान्यता देण्यात आली. मुंबई उच्च न्यायालय, नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठाकरता नव्यानं 2,228 पदांची निर्मिती करायलाही मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली.
मुंबईत माता रमाबाई नगर आणि कामराज नगर झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. गेल्या 40 वर्षांपासून इथले लोक कठीण परिस्थितीत जगत आहेत. त्यांचा खडतर प्रवास आज संपला असून या 17,000 कुटुंबांचं घरांचं स्वप्न महायुती सरकार पूर्णत्वाला नेईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं. इथं कोणताही खाजगी बिल्डर नाही, MMRDA हा प्रकल्प राबवत आहे, त्यामुळे दर्जेदार घरं वेळेत मिळतील अशी ग्वाही त्यांनी दिली. या समूह पुनर्विकास योजनेत माता रमाबाई आंबेडकरांचं स्मारक उभारण्याची घोषणा शिंदे यांनी यावेळी केली. पात्र गावांना वनहक्क देण्यासंदर्भात आदिवासी विकास आणि संबंधित यंत्रणांनी तातडीनं कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. मुंबई इथं मंत्रालयात वनहक्क कायदा 2006 अंमलबजावणीसंदर्भात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. आदिवासी वनपट्टेधारकांना सातबाऱ्याप्रमाणे पीक कर्ज द्यावं, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, वारसा हक्क आदी योजनांचा लाभ मिळून द्यावा, वनपट्टा मिळाल्यानंतर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांनाही लाभ मिळावा, वनपट्टेधारकांच्या पिकांचं नुकसान झाल्यास त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, यासाठी शासन निर्णयात योग्य त्या सुधारणा करण्यात याव्यात असं अजित पवार यांनी सांगितलं. जंगल नसलेल्या परंतु 50%पेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्येच्या गावांचा पेसामध्ये समावेश करावा, तसंच प्रधानमंत्री आवास योजनेची सर्व महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिले. राज्यात रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे अपघात होऊन मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना 6 लाख रुपये नुकसान भरपाई द्यायचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं आज संबंधित महानगरपालिकांना दिले. तसंच अशा दुर्घटनांमध्ये जखमी झालेल्यांना 50,000 ते 2,50,000 रुपयांपर्यंत नुकसान भरपाई द्यावी असंही न्यायमूर्ती रेवती मोहिती डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या पीठानं सांगितलं. चांगले आणि सुरक्षित रस्ते हा राज्यघटनेच्या कलम 21 अंतर्गत नागरिकांच्या जगण्याच्या हक्काचा भाग आहे, याचा पुनरुच्चार पीठानं केला. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातले मुख्य आरोपी वीरेंद्र तावडे, शरद कळसकर आणि अमोल काळे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं आज जामीन मंजूर केला. या प्रकरणात एकूण 12 संशयित असून मुंबई उच्च न्यायालयाकडून कॉम्रेड पानसरे हत्याप्रकरणी सचिन अंदुरे, गणेश मिस्किन, अमित डेगवेकर, भरत कुरणे, अमित बद्दी, समीर गायकवाड आणि वासुदेव सूर्यवंशी यांना यापूर्वी जामीन मिळाला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मतदार यादीतल्या त्रुटी दूर कराव्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरावं, जुलै 2025 नंतर वयाची 18 वर्ष पूर्ण केलेल्यांना मतदार यादीत समाविष्ट करून घ्यावं अशा मागण्या आज विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांच्याकडे केल्या. यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, आदित्य ठाकरे, बाळासाहेब थोरात, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, शेकापचे जयंत पाटील, समाजवादी पक्षाचे रईस शेख यांच्यासह महाविकास आघाडीतल्या सहयोगी पक्षांचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. मतदार यादीत नव्यानं नाव समाविष्ट करणं अथवा वगळणं किंवा अन्य बदल करण्याचा विषय राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत येत नसल्याचं राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज स्पष्ट केलं. राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेल्या मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची आज मुंबईत बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. भारतातून अमेरिकेला जाणारी टपाल सेवा उद्यापासून पुन्हा सुरू होणार आहे. अमेरिकेच्या आयात शुल्क धोरणांच्या अंमलबजावणीनंतर 22 ऑगस्ट 2025 पासून ही सेवा स्थगित करण्यात आली होती. नवीन रचनेनुसार भारतातून टपालानं अमेरिकेत पाठवण्याच्या पार्सलवर भारतातच शुल्क वसुली होईल. अमेरिकेत प्रवेश करताना त्यावर पुन्हा उत्पादननिहाय शुल्क आकारलं जाणार नाही. नक्षलवाद्यांच्या पॉलिट ब्युरोचा सदस्य असलेल्या भूपती उर्फ मल्लोजुला वेणुगोपाल उद्या गडचिरोली इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण करणार असल्याचं वृत्त आहे. त्याच्यावर विविध राज्यात 10 कोटी रुपयांचं बक्षीस आहे. त्याच्यासोबत 60 नक्षलवादी सुद्धा आत्मसमर्पण करतील. यामुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसल्याची चर्चा आहे. पोलिसांनी मात्र या आत्मसमर्पणाच्या वृत्ताला दुजोरा दिला नाही. काही दिवसांपूर्वी शस्त्र उचलणं ही चूक होती, जनतेची माफी मागून शांततेचा मार्ग स्वीकारणं गरजेचं आहे, या आशयाचं पत्र भूपतीनं लिहिलं होतं. इतर नक्षलवादी नेत्यांनी या भूमिकेला विरोध केला होता. महाबोधी महाविहार मुक्तीसाठी सर्वपक्षीय बौद्ध नेत्यांनी आज मुंबईत मोर्चा काढला. बीटी ऍक्ट रद्द करून महाबोधी महाविहारचे व्यवस्थापन बौद्धांच्या हाती द्यावं अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आझाद मैदानावर झालेल्या सभेत केली. यावेळी जोगेंद्र कबाडे, वर्षा गायकवाड, चंद्रकांत हंडोरे, सुलेखा कुंभारे यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. गाव, वस्ती आणि रस्त्यांची जातीवाचक नावं बदलून त्यांना महामानवांची नावं देण्याचा निर्णय सामाजिक न्याय विभागानं घेतला होता. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 192 वस्त्यांसह 25 रस्त्यांना महामानवांची नावं देण्यात आली आहेत. जालना जिल्ह्यात जाफराबाद तालुक्यातल्या वाढोना तांडा इथं आज दुपारी 2 शाळकरी मुलांचा पाझर तलावात बुडून मृत्यू झाला. ही मुलं तलावात पोहण्यासाठी उतरली होती, मात्र त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. भारतीय सागरी क्षेत्राच्या विकासासाठी इंडिया मेरीटाईम वीक 2025 या कार्यक्रमासाठी केंद्र सरकारनं मुंबईत कायमचं केंद्र उभारावं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मंत्रालयात आज झालेल्या बैठकीत त्यांनी इंडिया मेरीटाईम वीकच्या आयोजनाचा आढावा घेतला. केंद्रीय बंदरे, जहाज आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवालही यावेळी उपस्थित होते. अतिवृष्टीग्रस्त विद्यार्थ्यांचं संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करावं या मागणीसाठी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया, डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया आणि जनवादी महिला संघटनेनं आज बीड जिल्ह्यातल्या माजलगाव इथं आंदोलन केलं. या आंदोलनात विद्यार्थी आणि तरुण मोठ्या संख्येनं उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेच्या पोर्टलचं उद्घाटन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मंत्रालयात झालं. सिंधुदुर्गातल्या समुद्र किनाऱ्यावर एआय आधारित सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहे. देवगड, मालवण आणि वेंगुर्ले यासारख्या सागरी हद्दीतल्या समुद्र किनाऱ्यावर हे सीसीटीव्ही कॅमेरे लावणार असल्याचं पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितलं. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बांबू धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. पीपल्स एज्युकेशन सोसायटीला 500 कोटी रुपये देणार. खड्ड्यांमुळे अपघाती मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबांना 6 लाख रुपये देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे महानगरपालिकांना आदेश. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर करण्याची विरोधी पक्षांची मागणी. आणि जहाल नक्षलवादी भूपती उद्या गडचिरोलीत आत्मसमर्पण करणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.